नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याचं वृत्त शिवसेनेनं फेटाळलं आहे. ठाकरे गटाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं. अशी कोणतीही बैठक झालेली नाही, त्यामुळे माध्यमांनी अशा बातम्या देणं टाळलं पाहिजे असंही शिंदे यांनी सांगितलं. वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आज पदाचा राजीनामा दिला. अलाहाबाद न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम करत असताना वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात जळालेल्या चलनी नोटा आढळल्याप्रकरणी ते महाभियोगाला सामोरे जाणार होते. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 30 किलो सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयानं हाणून पाडला. ऑपरेशन धाहाबू ब्लिट्स कारवाईत पकडण्यात आलेल्या या सोन्याचं मूल्य 37.74 कोटी रुपये इतकं आहे. या प्रकरणी 24 महिलांना अटक झाली आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू बरोबर होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7:30 गुवाहाटीमध्ये सुरुवात होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 918 अंकांची वाढ झाली आणि तो 77,550 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 275 अंकांची वाढ नोंदवत 24,051 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.